आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 25 नोव्हेंबर 2021. विषय धन्यवाद सोनेरी मजकूर फिलिप पैकरांस. प्रभू मध्ये नेहमी आनंद करा. मी पुन्हा म्हणतो की प्रभू मध्ये आनंद करा. उत्तरदायी वाचन फिलिप पैकरांस. कशाचीही काळजी करू नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. जी शांती देवापासून येते, जी शांती सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत करण व मन ख्रिस्त येशू मध्ये सुरक्षित ठेवी. शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सद्गुण आहे आणि जर काही स्तुती आहे, या गोष्टींनी तुमची मने भरून टाका. मी प्रभू मध्ये खूपच आनंदित. मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही, कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो, त्याच्या दधारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. धडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता. माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो. परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस, तूच मला माझा वाटा देतोस. माझा वाटा फारच अद्भुत आहे, माझे वतन सुंदर आहे. मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. त्यामुळे माझे हृदय आणि माझा आत्मा आनंदित राहील, माझे शरीरही सुरक्षित असेल. तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा. केवळ तुझ्या सान्निध्यात असणे ही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल. यशाया. माझे लोक सुखी होतील, ते अखंड आनंदात राहतील का? मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल. मी यरुशलेमला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन. मग यरुशलेम बरोबर मलाही आनंद होईल. मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन. त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश व दुःख असणार नाही. स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल याची त्यांना भीती वाटणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल. त्यांनी मागण्याआधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन. प्रेषितांची कृत्य. एक दासी काम करणारी मुलगी आम्हाला भेटली. तिच्या अंगात येत असे ती दैव प्रश्ना सांगून आपल्या घरधण्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, हे लोक सर्वोच्च देवाचे सेवक आहेत. ते तुम्हाला सांगत आहेत की तुमचे तारण कसे होईल. तिने हे असे बरेच दिवस केले, त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ. ताबडतोब तो आत्मा बाहेर आला. ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करू शकणार नाही. म्हणून त्यांनी पौल व सिला यांना धरून शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते. त्या लोकांनी पौल व सिला यांना पुढाऱ्यांपुढे आणले व ते म्हणाले, हे लोक यहुदी आहेत, आपल्या शहरात ते त्रास देत आहेत. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सिलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की त्यांना काठीने मारा. लोकांनी पौलाला व सिला यांना पुष्कळ मारले. मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुरुंगात टाकले. पुढाऱ्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला सांगितले, फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा. मध्यरात्रीच्या वेळी पौल व सिला देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुंगाचे पाय गळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली. तुरुंग अधिकारी जागा झाला. त्याने पाहिले की तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील म्हणून अधिकाऱ्याने आपली तलवार काढली. तो स्वतःला मारणार होता. इतक्यात पौल ओरडला, स्वतःला इजा करून घेऊ नकोस, आम्ही सर्व येथेच आहोत. अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले. मग तो आतमध्ये पळाला. तो थरथर कापत होता. तो पौल व सिला यांच्या पुढे पडला. मग त्याने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे? ते त्याला म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल, तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल. पौलाने व सिलाने तुरुंग अधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्याला सुद्धा प्रभूचा संदेश सांगितला. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते, कारण ते आता देवावर विश्वास ठेवित होते. कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहात, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये, उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्वदा आनंद करा, नेहमी प्रार्थना करीत राहा, प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करून खात्री करून घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरून ठेवा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन गुप्त सौंदर्य आणि वरदानात आनंद करतात. जगापासून लपलेले परंतु देवाला ज्ञात आहे. आत्मविस्मरण, पवित्रता आणि आपुलकी या निरंतर प्रार्थना आहेत. व्यवसाय नाही सराव करा, विश्वास नाही समजून घ्या. सर्व शक्तिमानाचा कान आणि उजवा हात मिळवा आणि ते निश्चितपणे अनंत आशीर्वादांना कॉल करतात. देव हे प्रेम आहे. आपण त्याला अधिक होण्यास सांगू शकतो? देव बुद्धिमत्ता आहे. आपण अनंत मनाला त्याला आधीच समजत नसलेल्या कोणत्याही गोष्टीची माहिती देऊ शकतो का? आपण परिपूर्णता बदलण्याची अपेक्षा करतो का? मोकळ्या कारंजाजवळ आपण अधिक विनवणी करू का, जे आपण स्वीकारण्यापेक्षा जास्त उतत आहे? अव्यक्त इच्छा आपल्याला सर्व अस्तित्व आणि आशीर्वादाच्या स्त्रोताच्या जवळ आणते. आधीच मिळालेल्या चांगल्यासाठी आपण खरोखर कृतज्ञ आहोत का? मग आम्ही आमच्याकडे असलेल्या आशीर्वादांचा फायदा घेऊ आणि अशा प्रकारे अधिक प्राप्त करण्यास सक्षम होऊ. कृतज्ञता ही कृतज्ञता शाब्दिक अभिव्यक्तीपेक्षा खूप जास्त आहे. भाषणापेक्षा कृती अधिक कृतज्ञता व्यक्त करते. जर आपण जीवन सत्य आणि प्रेमाबद्दल कृतज्ञ आहोत आणि तरीही सर्व आशीर्वादांसाठी देवाचे आभार मानतो, तर आपण निष्पाप आहोत आणि आपला स्वामी ढोंगी लोकांवर कठोर निंदा करतो. अशा वेळी ओठांवर बोट ठेवून आपल्या आशीर्वादाचे स्मरण करावे एवढीच सर्वमान्य प्रार्थना. अंतःकरण दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असताना आपण वांस जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही. ज्याला मानवी शांती हरवल्याचा अनुभव आला आहे त्याला आध्यात्मिक आनंदाची तीव्र इच्छा प्राप्त झाली नाही. स्वर्गीय चांगल्यानंतरची आकांक्षा आपल्याला शहाणपण आणि प्रेम काय आहे हे शोधण्यापूर्वीच येते. ऐहिक आशा आणि सुख गमावल्याने अनेकांच्या हृदयाचा चढता मार्ग उजळतो. इंद्रियातील वेदना आपल्याला त्वरित सूचित करतात की इंद्रिय सुख नश्वर आहे आणि तो आनंद आध्यात्मिक आहे. प्रिय वाचकांनो, याचा विचार करा, कारण ते तुमच्या डोळ्यांवरील गुणपाठ काढून टाकेल आणि तुम्हाला मऊ पंख असलेले कबूतर तुमच्यावर उतरताना दिसेल. तुमच्या दुःखाची भावना क्रोधदायक आणि क्लेशकारक मानणारी परिस्थिती प्रेम एखाद्या देवदूताचे नकळत मनोरंजन करू शकते. हे अज्ञान आणि खोटे विश्वास आहे जे भौतिक गोष्टींच्या भावनेवर आधारित आहे, जे आध्यात्मिक सौंदर्य आणि चांगुलपणा लपवतात. ही ख्रिश्चन विज्ञानाची शिकवण आहे. दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित राहू शकत नाही. तो आनंद दुःखात बदलू शकत नाही, कारण दुःख हा आनंदाचा स्वामी नाही. चांगले वाईट कधीच उत्पन्न करू शकत नाही. ती गोष्ट कधीही मनाची निर्मिती करू शकत नाही आणि जीवनाचा परिणाम मृत्यूमध्ये होतो. परिपूर्ण मनुष्य देवाद्वारे शासित, त्याचे परिपूर्ण तत्व पापरहित आणि शाश्वत आहे. जीवन हे स्वयंपूर्ण आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि आपण आत्म्याच्या चिरंतन सुसंवादाला कधीही नाकारू नये. फक्त कारण नश्वर इंद्रियांमध्ये विसंगती दिसते. हे देवाबद्दलचे आपले अज्ञान आहे. दैवी तत्व जे स्पष्ट मतभेद निर्माण करते आणि त्याच्याबद्दलची योग्य समज सुसंवाद पुनर्संचयित करते. सत्य आपल्या सर्वांना आत्म्याच्या आनंदासाठी सुख आणि वेदनांची देवाणघेवाण करण्यास भाग पाडेल. पदार्थाच्या दाव्यांना नकार देणे हे आत्म्याच्या आनंदाकडे, मानवी स्वातंत्र्याकडे आणि शरीरावर अंतिम विजयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्त आपल्याला हा मार्ग दाखवतो. चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब यापेक्षा दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे, जीवनाचे दुसरे कोणतेही भान नसणे आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या उत्कट इच्छेची प्रार्थना, जी संयम, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त केली जाते. आपल्या सद्गुरूच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे हेच त्याच्यावरचे आपले ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे. आपण दैवी स्वरूप समजून घेतो आणि त्याच्यावर समजूतदारपणे प्रेम करतो त्या प्रमाणात आपण त्याचे पालन करू आणि त्याची पूजा करू, भौतिकतेशी लढत नाही तर आपल्या देवाच्या समृद्धीमध्ये आनंद मानू. मानवी विचार एका अवस्थेतून दूस या टप्प्यात जाणीवपूर्वक वेदना आणि वेदनाहीनता, दुःख आणि आनंद, नीतीपासून आशेपर्यंत आणि विश्वासापासून समजूतदारपणाच्या टप्प्यात बदलत असताना दृश्यमान प्रकटीकरण शेवटी भौतिक अर्थाने नव्हे तर आत्म्याद्वारे नियंत्रित केले जाईल. आपण आत्म्याची दैवी ऊर्जा अनुभवूया जी आपल्याला जीवनाच्या नवीनतेमध्ये आणते आणि कोणतीही नश्वर किंवा भौतिक शक्ती नष्ट करू शकत नाही हे ओळखू. आपण दैवी शक्तींच्या अधीन आहोत याचा आनंद करूया. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.